नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 11 वर्सां कार्यकाळाच्या सरकारान देशाक स्वच्छ भारता सयत भ्रष्टाचार मुक्त भारत दिला अशें विधान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलां। प्रधानमंत्री जनमन येवजणेवरवीं पेडणे आनी निरंकाल वाठारांतल्या वानरमाऱ्यांक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गोंय सरकार काम करतले अशी घोशणा मुखेलमंत्र्यांनी केल्या। गोंय वैजकी महाविद्यालयाच्या दोतोरांनी पुकारिल्लो संप आयज फाटीं घेतला। गुन्यांवांचेर नियंत्रण दवरपा वांगडाच गुन्यांवकारांक धरपाक आतां तंत्रगिन्यानाचो चड वापर जातलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां। आतां पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 11 वर्सां कार्यकाळाच्या सरकारान देशाक स्वच्छ भारता सयत भ्रष्टाचार मुक्त भारत दिला अशें विधान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां। मोदी सरकाराक 11 वर्सां पुराय जावपाच्या फाटभुंयेर आयोजीत पत्रकार परिशदेंत ते उलयताले।
11 वर्सांच्या कार्यकाळात मोदी सरकाराचेर एक सुद्धा तसल्याच करप्शनाचो डाग आसचो ना म्हणून आम्ही म्हटलां की स्वच्छताय बी आणि करप्शन फ्री अशा पद्धतीचो हो सरकार असा। या सरकाराच्या 11 वर्सांच्या कार्यकाळात 140 करोड ह्या देशवासियां खातीर वेगवेगळी स्वप्नां दाखयली आणि ती स्वप्नां पुराय करपाचो हो कालखंड माननीय मोदीजीच्या कार्यकाळात झालो।
सेवा, सुशासन, गरीब कल्याण, विकसित भारत, सर्वोदय, अंत्योदय आणि ग्रामोदयाक मोदी सरकारान ह्या 11 वर्सांत महत्व दिला अशें गोंय भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी म्हळां। प्रधानमंत्री जनमन येवजणेवरवीं पेडणे आणि निरंकाल वाठारांतल्या वानरमाऱ्यांक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गोंय सरकार काम करतलें अशी घोशणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्या। पणजे भाजपाच्या मुख्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयतना तांणी म्हळां,
पळयता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पीएम जनमन उलयता। आता जनमन म्हणजे किती तर अजूनही बी खंयच्याशी ट्रायब उरले असत जाल्यार त्या मेन स्ट्रीमीन हाडप हे काम हे माननीय मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळात केला। गोंयात आशिल्ली वानरमाऱ्या कम्युनिटी हांकां मेन स्ट्रीमीन हाडपाचो प्रयोग हो आम्ही पहिले फावटी केलो। काल तांकां भितरले 8 ते 9 जणांक आफयल्ले, भितरले 4 ते 5 जण जे दयानंद सामाजीक सुरक्षा योजने खातीर इलिजिबल आशिल्ले तांकां दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेचो फायदो आम्ही कालच्यान दिलो। थोड्या जणांक सिनियर सिटीजनचे कार्ड्स दिली।
स्वच्छ भारता वांगडाच भ्रष्टाचार मुक्त भारत करपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी महत्व दिला अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां। गोंयच्या आदिवासी समाजाच्या उदरगतीच्या नदरेंतल्यान लेगीत सरकार काम करता अशें तांणी मुखार म्हळां। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी हस्तक्षेप केले उपरांत गोंय वैजकी महाविद्यालयाच्या दोतोरांनी पुकारिल्लो संप आयज फाटीं घेतला। आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंय वैजकी महाविद्यालयांत वचून डीन दोतोर शिवानंद बानेकार तशेंच दोतोरां वांगडा दनपारा बसका घेतली। हे बसके उपरांत आतां दोतोरांनी संप फाटीं घेतला अशें गोंय वैजकी महाविद्यालयाचे डीन दोतोर शिवानंद बानेकार हांणी जाहीर केलां।
उपकार मानता की ताणें हांगा आयले आनी आमचे गार्डा कडे डिस्कशन केले आनी आय एम थँकफूल टू दी गार्ड फॉर अंडरस्टँडींग दी सिच्युएशन एन्ड दे हॅव कॉल्ड ऑफ दी एज्युकेशन। आय एम ऑल्सो थँकफूल टू अवर फॅकल्टी मेंबर्स दॅट इन अ लार्जर इंटरेस्ट ऑफ गोवा मेडिकल कॉलेज दे हॅव विथड्रॉन दी एज्युकेशन एन्ड वी वील सी दॅट वी मेक दीस इन्स्टिट्युशन वन्स अगेन अ बेटर प्लेस फॉर एव्हरी गोवन।
गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलाच्या दोतोरांनी दवरिल्ल्यो 7 मागण्यो मुखेलमंत्र्यांनी मान्य केल्यात। हातूंत गोमेकच्या वाठारांत आशिल्ल्या पुलीस आउटपोस्टांत 1 पुलीस उपनिरीक्षक नेमप, तशेंच हॉस्पिटलाच्या वाठारांत 50 पुलीस शिपाय नेमप, भलायकी सचिवाच्या अध्यक्षतायेखाला खासा दक्षता समिती स्थापन करप आदी मागण्यांचो तातूंत आस्पाव आसा। भलायकी मंत्री विश्वजीत राणे आनी गोमेकोचे दोतोर रुद्रेश कुट्टीकार हांकां दुयेंतीक बरी वागणूक दिवंक ना म्हूण 2 वर्सां निलंबीत करपाचें म्हणिल्लें। ते उपरांत गोंय वैजकी महाविद्यालयाच्या दोतोरांनी भलायकी मंत्र्यांनी दोतोर रुद्रेशाची माफी मागची अशी मागणी करीत 48 वरांची सरकाराक मुजत दिल्ली। ते फाटभुंयेर आयज मुखेलमंत्र्यांनी ह्या प्रकरणांत हस्तक्षेप केलो। ते वेळार उलयतना मुखेलमंत्र्यांनी म्हळां,
मैं इसके बारे में ब्रीफ करना चाहता हूं क्योंकि पूरे देश भर में से इसके ऊपर जो लोग बात कर रहे थे उन्होंने जो स्ट्राइक कॉल किया था हमारे गार्ड और बाकी फेलो जो कंसल्टेंट और बाकी डॉक्टर्स जो गोवा मेडिकल कॉलेज में काम कर रहे थे उन्होंने 48 आवर्स का जो इंटीमेशन दिया था मैंने कल जो गार्ड डॉक्टर्स और बाकी सभी डॉक्टर्स के साथ मीटिंग की उनके डिमांड्स मेरे सामने रखे। 7 के 7 ही डिमांड्स मैंने उनके पास किए और उनका एक भी डिमांड ऐसा नहीं रहा कि बाकी सभी डिमांड्स क्योंकि इस तरह का इंसिडेंस फिर से नहीं होना चाहिए
चाहिए क्योंकि जो एक्चुअली जो कमिटी रहती है इट शुड बी हैंड्स फोर्थ हेडेड बाय द सेक्रेटरी हेल्थ डीन एमएस और कंसर्न हेड ऑफ द डिपार्टमेंट वो हेड करेंगे और इसी के ऊपर हैंड्स फोर्थ जो प्रोटोकॉल फॉलो होगा इसी तरह से थर्ड इज एन फॉर द पुलिस प्रोटेक्शन पर्पज आउटपोस्ट जो हमारे यहाँ पे है वो पीएसआई यहाँ पे डेप्यूट रहेगा एडिशनल 50 पुलिस फोर्सेज विल बी डेप्यूटेड एट द कैजुअलिटी लेवल एट द इमरजेंसी लेवल एंड इंक्लूडिंग द आईसीयू एनआईसीयू लेवल पे वहाँ पे डेप्यूट रहेंगे और इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ द गोवा और गोवा मेडिकल कॉलेज इज द अपेक्स हॉस्पिटल ऑफ द गोवा मेडिकल कॉलेज बाकी कुछ भी रहा तो बाकी सभी लोग यहाँ पे आते हैं इसलिए मैं गोवा की जनता की तरफ से गोवा की सरकार की तरफ से उनको बहुत डॉक्टर लोगों को स्ट्राइक कॉल ऑफ करने के लिए मैं धन्यवाद देता हूँ और हैंड्स फोर्थ उनको ये भी कहा है क्योंकि इस तरह का इंसिडेंस फिर न हो इसलिए खुद एज ए चीफ मिनिस्टर आई विल ऑल्सो लुक इन टू द मैटर टाइम टू टाइमली थैंक यू।
आज मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केले उपरांत दोतोरांनी आपलो संप फाटी घेतला। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात। गुन्यांवांच्या तपासांत ह्यान फुडें गोंय पुलिसा वतीन चडांत चड प्रमाणांत तंत्रगिन्यानाचो वापर जातलो। तंत्रगिन्यानाच्या वापरांत हेर राज्यांचे तुळेंत गोंय कायमचे मुखार उरतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां। पुलीस मुख्यालयांत मुखेलमंत्र्या हस्तुकीं स्पॉट द स्कॅम आनी रेडिकल कंटेंट एनालायझरचें उक्तावण केलें। हीं दोनूय उपकरणां बिट्स पिलांनीच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्यांत। पश्चीम विभागीय राज्याचे बसकेंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी रेडिकल कंटेंट एनालायझरची तोखणाय केल्ली। हेर राज्यां ह्या उपकरणांचो वापर करतले। आयज सगळ्यात मळांचेर तंत्रगिन्यानाचो वापर जाता। गुन्यांवकार लेगीत तंत्रगिन्यानाच्या मदतीन गुन्यांव करतात। गुन्यांवांचेर नियंत्रण दवरपा वांगडाच गुन्यांवकारांक धरपाक आतां तंत्रगिन्यानाचो चड वापर जातलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मुखार सांगलें। भुरग्यांक ल्हान पिरायेचेर योग्य संस्कार मेळप भोव गरजेचें आसा। नवे पिळगेंत भारतीय संस्कृतायेचें बीं रुजोवपाचे हेतान संत समाज सांगे आनी स्वामी ब्रह्मानंद संस्कृत पाठशाला हांच्या जोड पालवान सांगे तालुक्यांत एका दिसाचें बाल संस्कृती शिबीर घडोवन हाडलें। ह्या वेळार संत समाज सांगेचो अध्यक्ष महेश रायकार, रामा रेडकार, एकनाथ नायक, दिनेश भंडारी, डॉ दिव्या भंडारी, नागेश नायक, देवानंद तारी, मैदिनी मोरजकार, नरेंद्र बोरकार हाजीर आशिल्लीं। ह्या शिबिरांत वट्ट 55 विद्यार्थ्यांनी वांटो घेतिल्लो। शिबिरांत भुरग्यांक हरिपाठ, पसायदान, योगासन, श्लोक, वेगवेगळे खेळ आनी भलायकीची जतनाय कशी घेवप हें शिकयलें। पेडण्या मांद्रे मतदारसंघातल्या मदलावाडो हरमल वाठारांत घुवळी वखदांचो वेव्हार करपी 3 स्विडीश नागरिकांक गोंय पुलिसेन आयज अटक केल्या। फाटल्या 2 वर्सांसावन विजा बगर हे नागरीक बेकायदेशीरपणान हरमलांत राबितो करताले अशी माहिती घुवळी वखदां विरोधी विभागाची पुलीस अधीक्षक सुनीता सावंत हांणी दिल्या। ह्या धाडीन संबंधीत स्विडीश नागरिकां कडल्यान पुलिसेन 2,59,65,000 रुपयांची घुवळे वखदां जप्त केल्यांत। गोंय पुलिसेच्या घुवळे वखदां विरोधी पंगडा वतीन आंतरराष्ट्रीय घुवळे वखदां विरोधी दिसाच्या फाटभुंयेर घुवळे वखदां मुक्त गोंय ह्या संकल्पनेचेर आधारीत 22 जूनाक 10 किलोमिटर अंतराची मॅरेथॉन सर्त जातली। ही मॅरेथॉन सर्त बांबोळेच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमा कडल्यान सुरू जातली अशी माहिती घुवळे वखदां विरोधी विभागाची पुलीस अधीक्षक सुनीता सावंत हांणी पणजे पुलीस मुख्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिल्या। भारत सरकाराच्या पत्र सूचना कार्यालय तशेंच प्रसारण मंत्रालया खाला चलपी आकाशवाणी, दूरदर्शन तशेंच बांबोळेच्या HPT आकाशवाणीच्या जोड पालवान सगळ्या अधिकारी आनी कर्मचाऱ्यां खातीर आंतरराष्ट्रीय योग दीस 2025 निमतान 12 जूनाक एक सामुहीक योग दिसाची कार्यावळ घडोवन हाडटले। ही कार्यावळ पणजेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मिनेजीस ब्रागांझा सभाघरांत सकाळच्या 10:45 जातली। कार्यावळींत जाणकार योगपटू कडल्यान प्रात्यक्षिकां सयत मार्गदर्शन जातलें। हे कार्यावळीक संबंधीत अधिकारी आनी कर्मचाऱ्यांनी हाजीर रावचें अशें आवाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलां। आनी आतां हवामान। पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण आज राज्यांत उष्ण आनी दमट हवामान आशिल्लें। आयज चडशे सुवातींनी राज्यांत मध्यम पावस पडला। पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण आयज पणजी चडांत चड 32.6° सेल्सियस तापमान नोंद जालां जाल्यार उण्यांत उणें 25.5° सेल्सियस तापमानाची नोंद जाल्या। आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 11 वर्सां कार्यकाळाच्या सरकारान देशाक स्वच्छ भारता सयत भ्रश्टाचार मुक्त भारत दिला अशें विधान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां। प्रधानमंत्री जनमन येवजणेवरवीं पेडणे आनी निरंकाल वाठारांतल्या वानरमाऱ्यांक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गोंय सरकार काम करतलें अशी घोशणा मुखेलमंत्र्यांनी केल्या। गोंय वैजकी महाविद्यालयाच्या दोतोरांनी पुकारिल्लो संप आयज फाटीं घेतला। आनी गुन्यांवांचेर नियंत्रण दवरपा वांगडाच गुन्यांवकारांक धरपाक आतां तंत्रगिन्यानाचो चड वापर जातलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 वरांचेर. तो मेरेन नमस्कार.